अध्याय 12. तरतरी अण्णारा हिवाळ्यातील वारा वाहत होता. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता. अशा सुखद वातावरणाचा आस्वाद घेत मी लाहोर सोडले. कधी चालत तर कधी हिचहाईक करीत मला हे 55 किलोमीटरचे अंतर पार करायचे होते. रस्ता अरुंद, मातीचा आणि गहू, कापूस आणि राईच्या पिवळ्या धमक फुलांच्या शेतातून मला नेत होता. रस्त्याकडेला बाभळीची मोठाली झाडे होती. कधीकधी 2 शेतांवरील बांधांवर गुलाबाची झाडेही दिसत होती. नाहीतर या प्रदेशात इतर झाडे जवळजवळ नव्हतीच. त्यापेक्षा दुर्मिळ म्हणजे रस्त्यावरची रहदारी. जी काही थोडी वाहने जात होती ती पाहण्यास खरोखरच तितकीच आकर्षक वाटत होती. त्यातील प्रवास करणारे लोक त्यांचे कपडे फेटे पाहताना डोळ्यांना सुखावत होते. मोडकळीस आलेले ट्रक खडखडत घरघरत जात होते. प्रत्येक ट्रकवर इतकी बारीक रंगरंगोटी केलेली होती की मला अमेरिकेतील धनाढ्य रॉक स्टार्सच्या हिप्पी ढंगातील रंगविलेल्या गाड्यांची आठवण झाली. मधूनच एखादी बैलगाडी रखडत जायची. गाडीच्या खाली गवत, गाडीत गहू शिवाय काही पशु आणि संपूर्ण कुटुंब बसलेले दिसत होते. कधीकधी चालत तर कधी या अशा गाड्यांतून मजल दर मजल करीत मी उत्तर भारतातील हुसैनीवाला सीमा चौकीजवळ आलो. कंठेने माझे हृदय धडधडत असताना मी इमिग्रेशन अधिकाऱ्यासमोर आलो. केवळ 6 महिन्यांच्या युरोप आणि मध्य आशियातील प्रवासामुळे मी एकदम 30 वर्षांनी म्हातारा झालो की काय असे वाटू लागले. परंतु मी जाणत होतो की ज्या काही अग्निपरीक्षा मी दिल्या होत्या त्या सर्व पवित्र भारतभूमीत प्रवेश मिळण्याकरिता आवश्यक होत्या. मी आता इतका जवळ आलो होतो की बस काही पावलांचे अंतर उरले होते. इमिग्रेशन टेबलासमोर बसलेली एक जाडजूड बाईच काय ती मी आणि माझ्या दैवाच्या आड होती. तिची तीक्ष्ण दृष्टी जरासुद्धा स्वागत करणारी नव्हती. फिक्कट सैनिकी पोशाखात ती या पंजाबातील कडक उन्हात बसली होती. सर्व आशा उरात बाळगून पूर्णपणे धुळीने माखलेल्या अवस्थेत मी तिच्यासमोर उभा होतो. भारतीय सीमा सुरक्षा दलाचे जवान खांद्यावर बंदुका घेऊन तिच्या दोन्ही बाजूंना उभे होते. मी पासपोर्ट तिच्या हातात दिला. माझ्या कागदपत्रातील प्रत्येक पान ती निहाळीत असताना माझे विचार क्रीटमधील पर्वत शिखरावरील त्या क्षणाकडे खेचले गेले जेव्हा माझ्या पावलांना माझ्या अंतःकरणाने भारतात जाण्याचा आदेश दिला. त्या शिखरावर माझ्यात काहीतरी परिवर्तन घडले होते. मला ठाऊक आहे की काही लोकांचा यावर विश्वास बसणार नाही. त्यांना असे वाटेल की तासन तास एकांतात प्रार्थना केल्यामुळे अथवा उपवासामुळे झालेल्या भ्रमिष्ठ अवस्थेत मला काहीतरी जाणीव झाल्याचा भास झाला असावा. पण मला खरोखरच तसा साक्षात्कार झाला होता. भगवंत माझ्या हृदयात प्रकट झाले होते आणि मी त्यांचे शब्द स्पष्टपणे ऐकले होते. भारतात जा. त्या क्षणापासूनच माझी दृढ धारणा झाली की भगवंतच मला त्यांच्याकडे भारतात बोलावीत आहेत. मध्य आशियातील प्रवास सुरू होऊन आज मितीस 3 महिने झाले होते. तसेच 3000 हून अधिक महिलांचे अंतरही पार केले होते. बालपणापासून अमेरिकेतील उपनगरात विकसित झालेल्या नजरेच्या चुकीच्या चष्म्यातून जग पाहण्याची सवय झाल्यामुळे मला या प्रवासातील प्रत्येक क्षण वेगळा वाटला होता. प्रत्येक पावलागणिक माझे चित्त पवित्र भारतभूमीच्या कुशीत जाण्यासाठी वेगाने धाव घेत होते. या भेटीची तळमळ इतकी तीव्र होती की तिच्याविना जिवंत राहणे अशक्य होते. भारतात जाण्याची माझी इच्छा पार उत्कट होती. त्या ठिकाणी माझ्या आंतरिक आकांक्षा पूर्ण होणार होत्या. माझे चित्त अगोदरच पर्वत शिखरांवरील योग्यांच्या आश्रमात पोहोचले होते. अनेक महिने प्रतीक्षा करीत आणि अनाकलनीय संकटांना तोंड देत त्या योग्यांची भेट घेण्यास मी जात होतो. आता माझ्या इप्सित ध्येयापासून केवळ 1 पावलाच्या अंतरावर मी त्या सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारी व्यक्तीसमोर वाट पाहत उभा होतो. तिने माझा पासपोर्ट तिच्या दिरंगाई करणाऱ्या हातात घट्ट धरला होता. काही मिनिटे पासपोर्ट तपासल्यावर तिने निर्विकार मुद्रेने विचारले, तुझ्याजवळ किती पैसे आहेत, दाखव. मी माझ्या कापडी थैलीत पैसे शोधू लागलो. आपली मान थोडीशी पुढे करून ती थैलीत पाहू लागली. माझ्याजवळ काही मोजकीच नाणी सापडली. तिच्या चेहऱ्यावर पराकोटीचा तिटकारा आला. ती म्हणाली, तुला प्रवेश करावयाचा असेल तर कमीत कमी $200 लागतील. खुर्चीत मागे रेलत तिने दोन्ही हातांची घडी घातली आणि माझ्याकडे संशयखोर दृष्टीने पाहत तिने विचारले, तुझे पैसे कोठे आहेत? खाली पाहत मी गडबडून म्हटले, सध्या माझ्याजवळ एवढेच आहेत. मग तू प्रवेश करू शकणार नाहीस. तिने पासपोर्ट सरळ आम्हा दोघांमध्ये एका भिंतीप्रमाणे असणाऱ्या त्या टेबलावर आपटला आणि पुढे म्हणाली, जा तुझ्या देशात परत जा. तिचे शब्द म्हणजे माझे काळीज भेदणारे बाण होते. पण मी प्राण धोक्यात घालून केवळ तुमचा देश पाहण्याकरिता अनेक महिने पायी प्रवास करीत आलो आहे. तुमच्या साधूसंतांकडून तुमचा धर्म शिकण्याची माझी तळमळ आहे. दूरवरून माझ्या आतून एक आवाज तिची विनवणी करताना ऐकू आला, मी सुखवस्तू अमेरिकन जीवनाचा त्याग करून केवळ भारतभूमीवरील प्रेमापोटी येथे आलो आहे. कृपा करून मला एक संधी द्या. एक जळजळीत कटाक्ष टाकीत ती म्हणाली, आमच्याकडे आधीच पुष्कळ भिकारी आहेत, त्यात आणखी एकाची भर नको. तिने एका सैनिकाकडे पाहिले, त्याने आपली बंदूक सरसावली, हे चल जिथून आलास तिथेच परत जा, तू जाऊ शकणार नाहीस. अहो पण काही एक बोलायचे नाही, बस मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. ती खुर्चीवरून उठली आणि माझ्याकडे पाठ फिरवून सरळ तिच्या बराकीत निघून गेली. मी तिच्या मागे मागे गेलो, तिचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण तिने साफ नकार दिला. तिचा शेवटचा निर्वाळा, तू भारतात प्रवेश करू शकत नाहीस. माझे अंतःकरण विदीर्ण झाले. आतापर्यंत मख आणि गंभीर मुद्रेत उभे असणारे तिचे सहकारी तिचा हा निर्णय ऐकून बंदुका सरसावीत मला बाहेर जाण्याचा हुकूम देऊ लागले. अंगातले त्राण गळाल्याने मी मागे वळालो. रस्त्याकडेला एका लिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला. समोर पंजाबची सपाट हिरवीगार शेते पाहून मन आसुसले. कोठे जाऊ, काय करू? मी किती वेळ तिथे निशब्द बसून होतो माझे मलाच कळाले नाही. भानावर आल्यावर जाणवले, भारतात जाणे ही माझ्या अंतरीची ओढ आहे. या चौकीदाराने मला तिथे जाऊ दिले नाही तर इथेच धुळीत या झाडाखाली बसून राहण्याचा मी निर्धार केला. मला भारतात प्रवेश नाकारला जाईल मला स्वप्नातही वाटले नव्हते. राजकारणातील माहिती शून्य असल्यामुळे मला कसे काय समजणार की भारताच्या फाळणीनंतर आता भारत आणि पाकिस्तानमध्ये तिसऱ्या युद्धाला तोंड फुटले आहे. मी कसा काय अंदाज करू शकत होतो की बरोबर एका वर्षाने म्हणजेच December 1971 ज्या सीमेवर मी सध्या उभा आहे तिथे भीषण युद्ध होणार आहे. कुणीही मला याआधी सावध केले नव्हते की अत्यंत तणावग्रस्त वातावरण असलेल्या सीमेवर मी उभा आहे. बर्लिन शहरातील चेकपॉइंट चार्लीनंतर तणावाकरिता याच सीमा चौकीचे नाव घेतले जात असे. या हुसैनीवाला सीमेवर भारत आणि पाकिस्तान यांच्या सेना एकमेकांसमोर अगदी युद्धाच्या पावित्र्यात उभ्या ठाकल्या होत्या. हे सर्व मला अज्ञात होते. हिवाळ्यातील त्या स्वच्छ सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेल्या दुपारी मी पुन्हा पाकिस्तानचा रस्ता धरला. त्या धुळीतील जागेवरून मी बराकीच्या छोट्याशा खिडकीपलीकडे बसलेल्या माझ्या वैरिणीला निरखून पाहत होतो. ती माझ्याकडून काहीतरी लाच मिळेल अशी तरी अपेक्षा करीत नसावी ना. तिला असे तर वाटत नव्हते ना की पाश्चात्य देशात जन्मलेल्या गोऱ्या कातडीचा हा गर्भ श्रीमंतच असला पाहिजे. या एकाकी सीमा चौकीपर्यंत येण्यासाठी मी काय काय दिव्यातून गेलो याची तिला कल्पना तरी असणे शक्य होते का? मी कधी भारतात पाऊल टाकणे शक्य होईल का? विचार आला की लंडनसारख्या दूरच्या ठिकाणाहून इथे आल्यावर कसे काय शक्य आहे की केवळ पैसे नाहीत म्हणून मला सीमा चौकीवरून परत पाठवले जाईल. निर्वासितासारखे वाटल्यामुळे मला माझ्या घनिष्ठ मित्रांची आठवण झाली. आमच्या निरोपाच्या वेळी गॅरीसुद्धा एका निर्वासितासारखा दिसला होता. तो आता कुठे आहे? त्याचे काय झाले असेल? त्याला इस्रायलला जाता आले का? मोहरीच्या शेतातून वाऱ्याची एक झुळूक गेलेली पाहत असताना मी त्या धुळीतच बसून राहिलो. त्यावेळी मला गॅरीची खूप आठवण झाली. पुढचे अनेक तास मी झाडाखालील जागेवरून उठून पुन्हा चौकीत जायचो. प्रत्येक वेळी तिने माझ्याकडे दुर्लक्ष केले. एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी तिला पुन्हा विनवले. ती आपला बूट आपटीत म्हणाली, तू माझ्या सहनशीलतेचा अंत पाहत आहेस. तर्जनी माझ्याच दिशेने करीत संतापाने थरथरणाऱ्या ओठांनी ती गुरकावली, मी तुला आज जाऊ देणार नाही. नीट ऐकलेस का? ही माझी शेवटची ताकीद आहे. मला पुन्हा त्रास देऊ नकोस. मी पुन्हा झाडाकडे वळलो. संपूर्ण दिवस मनात केवळ विचारांचे वादळ उठले होते. सूर्यास्ताच्या वेळी सुरक्षा अधिकाऱ्यांची ड्युटी बदलत होती. त्या बाईच्या जागी आता एक वयस्कर अधिकारी आला होता. तो एक उंचापुरा शीख अधिकारी होता. त्याच्या सैनिकी पोशाखाप्रमाणे त्याची पगडीसुद्धा फिकट रंगाची होती. त्या बाईने माझ्याकडे बोट दाखवित मला प्रवेश देऊ नये असे खडसावून सांगितले. नंतर एका लष्करी जीपमधून ती निघून गेली. काय करावे सूचनासे झाले. मी पुन्हा नम्रपणे त्या नव्या अधिकाऱ्यासमोर उभा राहिलो. त्याला पासपोर्ट देऊन मी विनवले, कृपा करून मला तुमच्या महान देशात प्रवेश द्या. त्याचा स्वर थंड होता. मला सांगितले की तू या ठिकाणी निव्वळ त्रास देत आहेस. तुला प्रवेश नाकारण्यात आला आहे. चल, पैसे टाक नाहीतर चालू लाग. माझे आत्तापर्यंतचे जीवन आणि माझी आध्यात्मिक आकांक्षा सांगताना माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. अमेरिकेच्या सुखसोयी लाताडून भारतातील आध्यात्मिक
खजिन्याच्या शोधात मी आलो आहे.
माझे प्राण धोक्यात घालून हिचाईक करीत मी लंडनहून येथेवर आलो आहे. मला परमेश्वर प्राप्तीचा ध्यास लागला आहे. माझ्यावर दया करा. मी एक ना एक दिवस तुमच्या भारतातील लोकांकरिता काहीतरी कल्याणकारी कार्य करीन. मी खरोखर तुमच्या लोकांना मदत करीन. मी तसे वचन देतो. कृपया मला एक वेळ संधी द्या. त्याला गलबलून आले, दे तुझा पासपोर्ट. दिवस मावळत चालला होता. त्याने माझी कागदपत्रे हातात घेऊन न्याहाळली. माझ्याकडे बघत तो म्हणाला, कधी कधी मनुष्याला आपल्या अंतःकरणाचे ऐकावे लागते. माझा तुझ्यावर विश्वास आहे. टेबलाखालून त्याने स्टॅम्पचे लाकडी हँडल उचलले, शाईच्या पॅडवर दाबले, ठप. आता मला वैध रीतीने भारतात प्रवेश मिळाला होता. झाले म्हणत त्याने पासपोर्ट बंद करीत मला दिला. हसून त्याने आपला हात माझ्या हातावर ठेवीत स्नेहाने म्हटले, मुला, तुला माझे आशीर्वाद आहेत. तू शोधित असलेले सत्य तुला अवश्य प्राप्त हो. वेलकम टू इंडिया. भारतात तुझे स्वागत आहे.